थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 2। बंधुजनहो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हा स्वतःला माहीत आहेच। पूर्वी फिलिप्पीत आम्ही दुःख भोगून व दांडगाई सोसली तुम्हास माहीतच आहे। मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले। आमचा उपदेश भ्रांती अगर अमंगळपण यापासून उत्पन्न झालेला नसून कपटाचा नव्हता।
तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हास सोपवून देणे देवाला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो। आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतकरणे पारखणारा देव हा खुश होईल असे बोलतो। आम्ही अर्जवाचे भाषण करीतांना कधी आढळलो नाही हे तुम्हास माहीत आहे। तसेच लोभाने कपटवेष धारण केलेले असे आम्ही कधी आढळलो नाही, देव साक्षी आहे। आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी मनुष्यांपासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीतांना आम्ही आढळलो नाही। तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हांमध्ये सौम्य वृत्ती होतो। आम्हास तुमचा कळवळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाच्या सुवार्तेचे केवळ दान देण्यास नव्हे तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रेमामुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो।
बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे। तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस धंदा करून तुम्हास देवाच्या सुवार्तेची घोषणा केली। तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने धार्मिकतेने व निर्दोषतेने कसे होतो याविषयी तुम्ही साक्ष आहात व देवही आहे। तुम्हास ठाऊकच आहे की जसा बाप आपल्या मुलास तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकास बोध करीत धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्याला योग्य असे तुम्ही वागावे।
आम्हीही देवाची निरंतर उपकार स्मरण यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारिले ते मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे असे स्वीकारिले आणि वास्तविक ते तसेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे।
बंधूंनो, यहुदियातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांचे तुम्ही अनुकारी झाला, म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे शोषिली तीच तुम्हीही आपल्या देश बांधवांच्या हातून शोषिली। त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेश त्यालाही जीवे मारिले आणि आम्हास छळ करून बाहेर घालविले।
देवाला जे प्रिय ते न करीता ते सर्व मनुष्यांचे विरोधी झाले आहे। विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर बोलण्याची ते आम्हास मनाई करीता, हे यासाठी की त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत असावे, त्याजवरील क्रोधाची सीमा झाली आहे।
बंधुजन हो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहदृष्ट्या तुम्हापासून थोडका वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहावयास आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला। या उत्कंठेमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचा बेत केला। मी पौलाने एकदा नाही तर दोनदा केला, परंतु सैतानाने आम्हास अडविले। आमची आशा, आमचा आनंद, आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना? कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात।